विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असल्यानं या दिवशी संबंधित मतदारसंघात राज्य शासनानं सुट्टी जाहीर केली आहे. मतदारसंघांच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना तसंच राज्य आणि केंद्र शासन, निमशासकीय कार्यालयं, सार्वजनिक उपक्रम आणि इतर आस्थापना आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दरम्यान जिल्ह्यातल्या 3ही मतदारसंघांमध्ये मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केलं. उन्हाळ्यातलं वाढतं तापमान लक्षात घेऊन निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी तसंच मतदारांसाठी 2691 प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी 10 ORS पाकिटांचं वितरण करण्यात आलं आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडल्यास त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे. देशाची अर्थव्यवस्था भक्कम करून देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे, म्हणून भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नातूबाग मैदानावर आयोजित जाहीर सभेत आज केलं. काँग्रेसनं 60 वर्षात जे काम केलं नाही त्याच्या तिप्पट काम गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारनं केलं आहे. काँग्रेसकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे भाजपला संविधान बदलायचं आहे असा अपप्रचार त्यांनी चालू केला आहे. जातीचं राजकारण करायला सुरुवात केली आहे अशी टीका गडकरी यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातल्या जाहीर सभेत बोलताना लोकशाही टिकवायची असेल तर नेहरू आणि गांधींचे विचार भक्कम करायला पाहिजे असं सांगितलं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर इथं आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. पूर्वी निवडणुका 2 ते 3 टप्प्यांमध्ये होत होत्या, मात्र आता 6 ते 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. ही बाब निवडणूक आयोगावर संशय निर्माण करणारी असल्याचंही पवार म्हणाले. लोकशाहीला वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे असं मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनु संघवी यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केलं. जे सरकार 272 संख्येमध्ये होणार आहे त्यांना 400 पार कशासाठी हवे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एसटीच्या 16 ई शिवनेरी बसगाड्या आता अटल सेतूमार्गे धावणार आहेत, त्यामुळे पुणे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ 45 मिनिटांनी वाचणार आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील 8ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची स्वच्छता करण्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतल्या 144 नाल्यांची स्वच्छता करण्याचं काम सध्या सुरू आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात गेल्या 5 महिन्यात 618 रुग्णांवर आपत्कालीन स्थितीत उपचार करण्यात आले आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात एकंदर 1183 अपघात झाले असून त्यात 221 जणांना आपला प्राण गमवावा लागला. शहरी भागापेक्षाही शहरालगतच्या ग्रामीण भागातील अपघातांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. 12 वर्षाखालील वयोगटासाठीच्या एसए अजिंक्यपद करंडक आंतरक्लब T20 क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात सिल्व्हर क्रिकेट अकॅडमीनं तर मुलांच्या गटात अष्टपैलू क्रिकेट अकॅडमीनं विजेतेपद मिळवलं. पुणे आणि परिसरात उद्या गडगडाटी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.